सलग दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्कार आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजे कबीरा।
हॅलो
हॅलो, मंगेश वैशंपायन
बोलतोय।
नमस्कार, मी संग्राम बोलतोय 93.5 रेड एफएम पुण्याहून।
हा नमस्कार, बोला। हा,
झालंय असं की पुण्यामध्ये आम्ही रेड एफएम चे होर्डिंग्स लावलेत बरेच, तर ते होर्डिंग्स कोणीतरी डिफेस केलेत।
कुठे?
दोराबजीच्या इथे शहर भर आहेत ते, आणि त्याच्यावरती कबीर का एफएम असं लिहिलंय रेड एफएमच्या पोस्टरवर आणि फेसबुकवर सुद्धा।
बरं,
म्हणजे अगदी माझ्या फोटोजवर आणि माझे जे इंडिया रेडिओ फोरमचे जे 2 वर्ष सलग मला 2-2 अवॉर्ड मिळत आहेत ते सुद्धा सगळे असे घाण केले, त्याच्यावर कबीर का एफएम असं लिहिलंय। तुझ्या मुलाचं नाव कबीर आहे?
हो आहे ना, कबीर आहे।
त्यानं तर केलं नसेल?
नाही नाही, त्यानं नाही केलं, त्यांनी नसेल केलं। तो एफबी वर नाहीच आहे, म्हणजे तो रेग्युलर नसतो तिथे।
नाही, नाहीच का रेग्युलर नसतो?
रेग्युलर नसतो।
तुम्ही आता म्हटला नाहीच आहे।
एक मिनिट कबीर, काय रेड एफएमचं काही तू बघतोस का?
रेड एफएम
नाही, ते काहीतरी कबीर काहीतरी आहे त्यांचं, ते काही डिस्ट्रॉय केलंय त्यांचं म्हणणं, म्हणजे त्यांना एक शंका आहे की तू केलंयस का किंवा काय, ते रेड एफएम मधून फोन आहे। नाही तसं काही।
हॅलो, कबीरला फोन द्या ना, मीच विचारतो त्याला नीट। अरे मारू नका, फोन द्या। हॅलो
बोल।
हॅलो,
हाय कबीर, संग्राम बोलतोय। तुझं वय काय आता?
16 इयर्स के।
आप 16 साल के हो, आप कम्प्युटर की बहुत ज्यादा जानकारी रखते हो, हैकिंग वगैरह आता है आपको?
हैकिंग नहीं आता मुझे।
पक्का ना?
नहीं मुझे नहीं आता।
अपनी पप्पा की कसम लो।
हॅलो,
नाही याला नसेल जमलं काय, म्हणजे एवढा हे वाटत नाहीये तो कम्प्युटर मध्ये स्मार्ट।
काहीच नाही, मला हीच आश्चर्य वाटतंय तुम्हाला ही शंका कशी आली।
मला आशिष म्हटला जाता जाता। बरं ठीक आहे, मी बघतो सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं।